आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. गुंतवणूक उरपा मंडळाच्या बसकेन 445,24,00,000 10 प्रकल्पांक मान्यताय दिली. हातूंतल्यान 801 नोकऱ्यो तयार जातल्यो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ही म्हायती दिली. बसकेक उद्देग मंत्री मॉविन गुदिनो, आयडीसीचे अध्यक्ष आमदार अलेक्स रेजिनाल्ड तशेंच हेर अधिकारी हाजीर आशिल्ले. लॉजिस्टिक्स, अन्न प्रक्रिया, उत्पादन हे संबंधीचे हे प्रकल्प आसा. सगळे प्रकल्प उद्देगीक वसणुकेन सरकारी जाग्यांचेर जातले. दारबांदोड्या, पिसुर्ले, तुये, नाकेरी, खोर्ली हांगा लॉजिस्टिक्स, अन्न प्रक्रिया अशा उद्देगांक मान्यताय दिल्या अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. जाचे कडेन निर्णय घेवपाची ताक, आत्मविश्वास तशेंच विचारपूर्वक अभ्यासू वृत्तींतल्यान काम करपाची क्षमता, पाशियेंस आसा तो एक बरो नेतृत्व करपी फुडारी जावपाक शकता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. फुडारी म्हळ्यार फक्त राजकीय फुडारी न्ही, हेर मळार लेगीत बऱ्या फुडाऱ्यांची गरज आज देशाक आसा अशें सावंत हांणी मुखार म्हळें. ते विद्यार्थी संसद सर्ती वेळार उलयताले.
राज्य हे अशें एक पयलें राज्य आसतलें जे स्वता लेजिस्लेचर विंग पार्लमेंट कॉम्पिटिशन्स घेता, बाकीच्या राज्यांनी घेयना. खरें म्हणजे दीस इज अ प्लॅटफॉर्म फॉर यू पीपल टू बी द लिडर ऑफ द टुमारोज. आणि ताकाच लागून आमी म्हणटा की तुम्ही लिडर जावचे हे आमचे स्वप्न आसा. आणि लिडर जावचे असताना नॉट ओन्ली इन द पॉलिटिक्स, लिडर जावचे सगळ्या सेक्टरात.
ह्या वेळार गोंय विधानसभेचे सभापती गणेश गांवकार, उपसभापती जोशुआ डिसूजा, विधीमंडळ शिष्टाचार मंत्री मॉविन गुदिनो, आदले आमदार, मंत्री तशेंच संसद सर्तीन वांटो घेतिल्ले विद्यार्थी हाजीर आशिल्ले. ही कार्यावळ पर्वरे सचिवालयाच्या सभागरांत झाली. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिसा 6 मार्चाक 2026-27 वर्साचो अर्थसंकल्प सभागरांत सादर करतले. अर्थसंकल्पाचेर 9 आणि 10 मार्चाक चर्चा जातली अशी माहिती सभापती गणेश गांवकार हांणी कामकाज सल्लागार समितीचे बसके उपरांत दिली. विधानसभेन काल अर्थसंकल्पी अधिवेशनाचे कामकाज थारावपा खातीर सभापती गणेश गांवकार हांच्या फुडारपणा खाला बसका जाली. या बसकेक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, आमदार विजय सरदेसाय हेर वांगडी हाजीर आशिल्ले. अर्थसंकल्पाचेर चर्चा जाले उपरांत 11 मार्च सावन खात्यांच्या मागण्यांची चर्चा सुरू जातली. अधिवेशनात 15 खासगी प्रस्ताव चर्चेक घेतले अशें सभापती गणेश गांवकार हांणी सांगले. इतले मजगती शुक्रार हो खासगी ताराव मांडपाचो दीस आशिल्ल्यान ह्या दिसा अर्थसंकल्प मांडचे परस तो हेर खंयच्या दिसा मांडचो अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षांतल्या फुडाऱ्यांनी उक्तायल्या. अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 ते 26 मार्च ह्या काळांत जातले. नगर नियोजन कायद्याच्या कलम 39A विधानसभेन चर्चा जावंक जाय. चडशा विरोधी आमदारांनी ताचेर चर्चा करपाक तेको दिला. तशेंच विधानसभा कामकाजा वेळार सभाघरांतले शिश्टाचार तिगोवन दवरप म्हत्वाचे आसा अशें विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी म्हळां.
गोवा प्रोटेक्शन एग्रीकल्चरल लँड बील ऑफ 2026 बाय सेकंड इट हॅज टू बी द गव्हर्नमेंट नीड्स टू सेंड आर क्लॅरिफिकेशन. ह्या बिलाचेर डिस्कशन जावपाकूच जाय, कित्याक हे सेक्शन 39A पण हे रद्द जावपाक जाय. सो दीस फोरम, इफ द चीफ मिनिस्टर काल जेन्ना सांगतालो दीस इज द करेक्ट फोरम टू बी डिबेटेड, देन यू हॅव टू अलाव दीस बील. दीस बील आस्क फॉर द स्क्रॅपिंग अंडर वेटिंग प्रोसिजर, अदरवाइज यू ऑल कम विथ एन अमेंडमेंट अँड स्क्रॅप दीस पर्टिक्युलर बील.
28 फेब्रुवारी ते 1 मार्च मेरेन कला अकादमीन 42वो सुरश्री केसरबाई केरकार संगीत महोत्सव जातलो. 28 तारखेक सांजवेळा 5:00 मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकी हाजे उक्तावण जातले. थळावे आनी देशभरांतले नामनेचे कलाकार ह्या महोत्सवांत शास्त्रीय संगीत आनी नाच सादर करतले अशें कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत कुवळेकार हांणी सांगले. पणजेन जाल्ल्या पत्रकार परिशदेन ते उलयताले. वेचण उक्तायल्या अदमासा प्रमाण आज राज्यात चढान चढ तापमान 32 ते 33 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यात उणे तापमान 22 ते 23 डिग्री सेल्सियस आसपाची शक्यताय आसा. पणजे जिमखाना मैदानाचेर आयोजित केल्ल्या आंतर प्रसार माध्यम T10 क्रिकेट सर्तीन पहिले सेमीफायनलीन प्रुडंट मिडिया आनी नवीन पब्लिकेशनाची मॅच जातली. गोंय खेळा प्राधिकरण हांच्या सहकार्यान गोंय खेळा पत्रकार संघटनेन आयोजित केल्ले या सर्तीची दुसरी सेमीफायनल गोवन वार्ता आनी टायम्स ऑफ इंडिया हांचे मदीं जातली. फायनल आनी सेमीफायनल आज 26 फेब्रुवारीक जातली. फायनल दनपारां 2:30 वरांचेर सुरू जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:00. Thank you.